नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. देशभरांत 85 नवी केंद्रीय विद्यालयां सुरू करपाच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयाची आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केली. सोशल मीडिया पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की शाळेतले शिक्षण शक्य तितले सुलभ करपा खातीर सरकारान घेतिल्लो हो आनीक एक व्हड निर्णय आसा. ह्या पावलाक लागून विद्यार्थ्यांक व्हडा संख्येन फायदो जातलो. ताका लागून जायत्यो नव्यो रोजगाराच्यो संदी लेगीत निर्माण जातल्यो अशें तांणी स्पश्ट केलें. मजगतीं दिल्ली मेट्रोच्या चवथ्या पावड्या खाला रिथला कुंडली मार्गाक मान्यताय मेळिल्ल्यान दिल्ली आनी हरियाणा हांचे मदीं येरादारी सोपी जातली अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. काल मंत्रीमंडळान दिल्ली मेट्रो फेज 4 प्रकल्पा खाला कॉरिडॉर मान्यताय दिल्या जो फुडल्या 4 वर्सांत पुराय जावपाचो आसा. सशस्त्र दळाचो ध्वज दीस म्हळ्यारूच राष्ट्राच्या धाडसी सैनिकांच्या पराक्रमाक निर्धाराक आनी त्यागाक सलामी दिवपाचो दीस अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज म्हटले. सशस्त्र दळाच्या ध्वज दिसा निमतान दिल्ल्या संदेशान श्री मोदी हांणी सांगले की तांचे धाडस सगळ्यांक प्रेरणा दिता आनी तांचे बलिदान सगळ्यांक नम्र जावपाक लायता. सशस्त्र दळाच्या ध्वज दीस निधीन योगदान दिवपाचोय उलो प्रधानमंत्र्यांनी या वेळार मारलो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सशस्त्र दळाच्या ध्वज दिसा निमतान भारतीय सशस्त्र दळाच्या धैर्य पराक्रम शौर्य आनी त्यागाक सलाम केलो. सशस्त्र दळाच्या ध्वज दीस हो भारतीय सशस्त्र दळाच्या धैर्याचो आनी योगदानाचो उगडास करपाचो दीस अशें श्री सिंग हांणी आपल्या संदेशान म्हटला. भारताच्या इलेक्ट्रीक वाहन उद्देग वाठारांत 2030 मेरेन सुमार 4 कोटी नोकऱ्यो निर्माण जावपाची शक्यताय आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी मंत्री नितीन गडकरी हांणी आयज सांगले. केंद्रीय घर मंत्रालया खाला आशिल्ल्या नॅशनल फायर सर्वीस महाविद्यालयान आयज नागपुरांत इलेक्ट्रीक वाहनान उजो पालोवपी अपघात वेवस्थापन ह्या विशयाचेर मंत्री कार्यशाळेक संबोधीत करताले. फाटल्या 3 वर्सांत इलेक्ट्रीक दुचाकी वाहनान उजो लागपाची 30 घडणुको घडल्यात जाचो परिणाम ई वाहनाच्या विक्रीन जावपाक लागला. संरक्षण संशोधन आनी उदरगत संघटनेची आनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे तज्ञ समितीन मोटारी उद्योग मानका प्रमाण बॅटरी सुरक्षेचे संशोधन केला. हे कृतीक लागून बॅटरी सुरक्षितताय सुनिश्चित जाल्या आनी सरकारान इलेक्ट्रीक बशीन उजो सोदून काडपी अलाराम लावप लेगीत सक्तीचे केला अशें तांणी या वेळार सांगले. क्षयरोग मुक्त भारताची मोख साध्य करपा खातीर कसलोच उणाव सोडचे ना अशें केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा हांणी आयज सांगले. पंचकुला हांगा देशव्यापी 100 दिसांच्या क्षयरोग निर्मुलन मोहिमेचो शुभारंभ केल्या उपरांत एका कार्यावळींत ते उलयताले. येत्या वर्सा देशाक क्षयमुक्त करपा खातीर मैलाचो फातर थारतले ते खातीर कांय पद्दतीन बदल केल्यात आनी क्षयरोग पयस करपा खातीर सगळे तरेचे यत्न करतले अशें मंत्र्यांनी मुखार सांगले. आयज ह्या सायबर आनी डिजिटल संवसारांत फटवणुकेचे प्रकार खूब वाडल्यात. अशाच एका सोशल मिडिया वरवीं प्रसारीत जावपी वरिष्ठ वेवस्थापनाच्या आर्थिक सल्लो दिवपी फटीच्या व्हिडिओ विशीं भारतीय रिझर्व्ह बँकेन लोकांक सादूर केल्यात. RBI गव्हर्नराचे बनावट व्हिडिओ करून कांय गुंतवणूक करपाचे आवाहन करतात. RBIN सांगला की तांचो खंयचोच अधिकारी अशा कृतींनी सामील ना आनी कसलोच सल्लो दिना तेन्ना लोकांनी ह्या पासत सावध रावचें. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग फाल्यां सावन रशियेच्या अधिकृत भेटेर वतले. ह्या 3 दिसांच्या भेटीन संरक्षण मंत्री आनी तांचे रशियन समकक्ष आंद्रेय बेलोसो मॉस्कोंत भारत रशिया आंतर सरकारी लश्करी आनी लश्करी तंत्रीक सहकार आयोगाचे 21वे बसकेचे सहअध्यक्षपण करतले. लश्करी आनी उद्देगीक सहकार्यासयत संरक्षण मळार दोनूय देशांमदल्या बहुआयामी संबंधाच्या पुराय श्रेणीचो दोनूय फुडारी नियाळ घेतले. तशेंच परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशीक आनी जागतीक प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. सुशासन सप्तका मजगती 19 डिसेंबराक देशभरांत प्रशासन गांव की ओर ही मोहीम सुरू जातली. 1 सप्तकाभराची ही कार्यावळ 24 डिसेंबर मेरेन चलतली आनी देशभरांतल्या सगळ्या जिल्ह्यांनी कार्यावळी जातल्यो. हे मोहिमेन 700 वयर जिल्होधिकारी वांटो घेतले. अधिकारी तहसील आनी पंचायत समितीच्या मुखेल कार्यालयांक भेट दितले. भौशीक कागाळी सोडोवपा खातीर आनी सेवा दिवपाची वेवस्था सुदारपा खातीर सरकार तहसील पावड्यार राष्ट्रीय मोहीम चलोवपाची ही तारीख 3री खेप आसा. प्रशासन गांव की ओर अभियान बऱ्या प्रशासना खातीर एक राष्ट्रीय चळवळ निर्माण करतली जी फुडल्या पिळगेक प्रेरणा दितली. आनी इतल्यात ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.